पुण्याई। साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या वाडवडिलांनी केलेल्या चांगल्या कर्माचा त्यांच्या वारसांना मिळालेला आशीर्वाद म्हणजे पुण्याई मानलं तर आज ही पुण्याई श्री पंत महाराजांची। संस्कृतीनं केलेला संस्कार, चांगल्याचा स्वीकार त्यातूनच अभ्युदय। देव, द अधिक एव म्हणजे देव, जो देणारा तो देव। पण त्या देवाकडे गाऱ्हाणं मागताना सुद्धा माध्यम तितकंच सशक्त हवं। ते नसेल तर साता जन्माची तपश्चर्या सुद्धा फळा येत नाही।
निज शांतीचे भोगते आम्ही गुरुदास, निज शांतीचे भोगते आम्ही गुरुदास, समाधीची आस नाही आम्हा, नाही आम्हा समाधीची आस, नाही आम्हा, नाही आम्हा समाधीची आस नाही आम्हा।
निज शांतीचे भोगते आम्ही गुरुदास, निज शांतीचे भोगते आम्ही गुरुदास, समाधीची आस नाही आम्हा, नाही आम्हा समाधीची आस नाही आम्हा, नाही आम्हा समाधीची आस नाही आम्हा।
पाऊ जाता आम्ही सर्वत्र उदास, पाऊ जाता आम्ही सर्वत्र उदास,
पाऊ जाता आम्ही सर्वत्र उदास, पाऊ जाता आम्ही सर्वत्र उदास,
धरू सहजास लोभाहू, मुक्ती सिंह मागे सारू नाचतो सारुनी नाचतो भजतो दीननीसे दत्तची भजतो दीननीसे दीननीसे दत्तची भजतो दीननीसे